नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मानसी वाळवे तुमका प्रादेशिक खबरो दिता. राज्यांतल्यो खासगी अभ्यासक्रम शिकोवपी कांय संस्था विद्यार्थ्यांक नोकरी दिवपाची फट आस्वासनां दितात. अशा संस्थांचेर खर कारवाय करतले अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. काल तांणी राज्यातल्या स्वयंपूर्ण इश्टाकडेन व्हर्च्युअल पद्दतीन उलोवप केले. ह्या वेळार स्वयंपूर्ण गोंय खाला शेतकी आणि शिक्षणाचेर भर दिता अशें मुखेलमंत्र्यांनी स्पष्ट केले. कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाय, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे हांचे सयत जायत्या गांवच्यो पंच, सरपंच आणि अधिकाऱ्यांनी व्हर्च्युअल पद्दतीन कार्यावळींत वांटो घेतलो. खासगी अभ्यासक्रम शिकोवपी संस्था नोकरी दिवपाची आस्वासनां दितात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. हे खातीर कांय विद्यार्थी रीण घेवन अशे अभ्यासक्रम घेतात, पूण अभ्यासक्रम पुराय जाल्या उपरांत तांकां नोकरी मेळना. अशी फटवणूक काडपा खातीर खासगी अभ्यासक्रम दिवपी सगळ्या संस्थांची तपासणी करपाचो आदेश शिक्षण खात्याक दिला. अशो शिक्षणीक संस्था वा तांचे अभ्यासक्रम शिक्षण खात्याकडेन संबंधित आसात काय ना ते खात्या वतीन तपासतले. खासगी अभ्यासक्रम घेवचे पयली विद्यार्थ्यांनी तांकां मान्यताय मेळ्या हाची खात्री करची अशेंय तांणी सांगले. सरकारी आयटीआयंत अशे तरेचे अभ्यासक्रम मेळटात जाल्यार तांकां प्राधान्य दिवचे. आयटीआयंत उण्या खर्चांत बऱ्या दर्जाचे शिक्षण मेळटा. कांय विद्यार्थ्यांक वेळार योग्य करियर सल्लो मेळूंक नाशिल्ल्यान तांचे लुकसान जाता. हे जावचे न्हय म्हूण स्वयंपूर्ण इश्टांनी विद्यार्थ्यांक करियर मार्गदर्शन दिवचे, तांचे संबंधित येवजण्यो विद्यार्थ्यांकडेन पावोवपाचे काम करचे. योग्य विशयांत करियर केल्यार राज्यांतच जायत्यो रोजगार संदी मेळटल्यो अशेंय ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. बेपकांची शिकार करप्या आड आता खर कारवाय करतले. हे खातीर वेगवेगळ्या सुवातींनी रान कर्मचाऱ्यांक तैनात केल्यात. बेपकांची शिकार करपाचो कोणेच यत्न करचो न्हय. गावागावांनी बेपकां मारपाक भोवपी लोकां आड कारवाय करपाक नागरिकांनी रान खात्याच्या अधिकाऱ्यांक पालव दिवचो असो उलो वाळपय रान खात्याच्या अधिकाऱ्यांनी मारला. पावसाक सुरवात जाल्या उपरांत बेपकांची शिकार करपाचे प्रमाण वाढटा. हाचे आदी अशा प्रकारची व्हड प्रमाणात शिकार जाताली, पण खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे संबंधी खर कारवाय सुरू केल्या उपरांत ही शिकार उणी झाली. पण या प्रकाराची शिकार पुरायपणान बंद जावपाची गरज असा, ना जाल्यार येवपी काळात बेपकांचो आंकडो व्हड प्रमाणात उणो जावपाची शक्यताय असा. तशे जाले जाल्यार ताचो पर्यावरण सैम आणि जैवविविधतेचेर वाईट परिणाम जावंक शकता. हाका लागून रान खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे संबंधी खर मोहीम सुरू केल्या. साहित्य अकादेमीन काल नवी दिल्लीन 24 साहित्यिकांक साहित्य अकादेमी बाल साहित्य पुरस्कार आणि 23 साहित्यिकांक साहित्य अकादेमी युवा पुरस्कार 2024 जाहीर केले. गोयची कोकणी साहित्यीक हर्षा शेटी हांकां बाल साहित्या खातीर जाल्यार अद्वैत साळगांवकार हांकां साहित्य अकादेमीचो युवा पुरस्कार जाहीर झाला. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री तशेंच उत्तर गोयचे खासदार श्रीपाद नायक हे मंत्री म्हूण सोपूत घेतल्या उपरांत काल सांजवेळा पयलीच फावट दाबोळेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर पावले तेन्ना भारतीय जनता पक्षान तांकां येवकार दिलो. ह्या वेळार उलयतना मंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्ले मंत्रीपद म्हळ्यार गोयच्या जनतेचो भोवमान आसा. आपणाक दिल्ल्या मंत्रीपदाचो आपूण गोयच्या उदरगती खातीर वापर करतलो अशेंय तांणी मुखार सांगले. गोंयांत 18 आणि 19 जूनाक उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. हे फाटभुयेर पणजी हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला. 4 जूनाक गोंयांत मान्सून दाखल जाल्या उपरांत फाटल्या 7 दिसांत गोंयांत पावसान नेट धरला. गोंयांत अनुसावन एनिमल हजबंड्री आणि वेटनरी सायन्स अभ्यासक्रम शिकोवपी कॉलेज सरकार सुरू करता. वेटनरी दोतर जावपाची तशेंच ह्या मळार हेर नोकऱ्यो मेळोवपा खातीर हो अभ्यासक्रम म्हत्वाचो थारतलो अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. सुरवेक 40 विद्यार्थ्यांक ह्या अभ्यासक्रमा खातीर प्रवेश घेवपाक मेळटले, तशेंच नीट परिक्षा वरवीं तांची प्रवेश प्रक्रिया जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोयच्या शेतकारांक स्वयंपूर्ण गोय ह्या वेबिनारावरवी केंद्रीय शेतकी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी मार्गदर्शन करचे, तशेंच खासदार श्रीपाद नायक हांणी मार्गदर्शन करचे म्हण खासा वेबिनाराचे आयोजन गोय सरकार करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.